प्रकटीकरण अध्याय एक हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत त्या आपल्या दासांना दाखवण्यासाठी ख्रिस्ताला दिले आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी यव्हानाला कळवण्यास सांगितले. यव्हानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वविषयी साक्ष दिली. या संदेशाची वचने वाचणारे ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत, कारण काळ जवळ आला आहे. यव्हानाकडून आशिया प्रांतातील 7 मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील 7 आत्म्याकडून तुम्हास कृपा व शांती असो. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी जो मरण पावलेल्यामधून प्रथम जन्मला आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या पापातून आम्हास मुक्त केले, ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य याजक बनवले, त्यास गौरव व सामर्थ्य युगानुग असोत. आमेन. पहा, तो ढगास येत आहे, प्रत्येक डोळा त्यास पाहिल. ज्यांनी त्यास भोकसले ते सुद्धा त्यास पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, असेच होईल. आमेन. प्रभुदेव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, जो सर्वसमर्थ, तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे. मी पात्म नावाच्या बेटावर होतो. मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्या मागे मी करण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तू जो या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही आणि इपिस, पूर्णा, बर्गम, थुवतिरा, सार्दिस, फिलदिपिया आणि लावदिकिया या 7 शहरातील मंडळांना पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी पाहण्यासाठी मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 दीपसमया पाहिल्या. त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा व लांब पायघोळ जगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूने तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता. मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, घाबरू नको, मी पहिला आणि शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मरण पावलो होतो पण तरी पहा, मी युगानुग जिवंत आहे आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृत लोकांच्या किल्ले आहेत. म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्याही लिही. जे 7 तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या 7 सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास, त्यांचा गुपित अर्थ हा आहे की 7 समया हा 7 मंडळे आहेत आणि 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत. प्रगटीकरण अध्याय 10. मी आणखी एका बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या ती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्या स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला आणि जो युगानुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी उशीर होणार नाही, परंतु 7व्या देवदूताची वाणी होईल. त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या व बेतात असेल तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गुज पूर्ण होईल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूतांच्या हातातील उघडलेली गुंडाळी जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ती लहान गुंडाळी मला दे असे म्हटले. तो म्हणाला, ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूतांच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. प्रगटीकरण अध्याय 11. मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, उठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे. पण भवनाबाहेरचे अंगणसोळ त्याचे मोजमाप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रांना दिलेले आहे. 42 महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील आणि मी माझ्या 2 साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाचे वस्त्रे घालून 1260 दिवस देवाचा संदेश देतील. हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छित असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्या प्रकारे अवश्य मारावे. या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसामध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेंदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पिढ्यांनी पिढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अघात कुपातून जो पशु वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळविल आणि त्यांना ठार मारील. तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे, व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील आणि प्रत्येक समाजातले वंशातले भाषेचे व राष्ट्रातले लोक 3.5 दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यात ठेवू देणार नाहीत. त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील, कारण त्या 2 संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास अतोनात पिडले होते. आणि 3.5 दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायावर उभे राहिले आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले. आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, इकडे वर या. मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैर्यांनी त्यांना पाहिले आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला. तेव्हा नगराचा 10वा भाग पडला आणि भूकंपात 7,000 लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले. दुसरी आपत्ती येऊन गेली, बघा तिसरी आपत्ती लवकरच येत आहे. मग 7व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला. त्यांचे शब्द असे होते, जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे, तो युगानुग राज्य करील. तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालवण्यास सुरुवात केलीस. राष्ट्रे रागवले आहेत, परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे. आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्र जनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहान थोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोष दिसला आणि विजांचा लकलकाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले. प्रगटीकरण अध्याय 12. आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती. आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पहा, तेथे एक मोठा लाल अजगर, त्या 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील 3रा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले. आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्या पुढे उभा राहिला आणि सर्व राष्ट्रावर लोहदंडाने अधिकार चालविल. अशा मुलास, म्हणजे पुसंतानास, तिने जन्म दिला. त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले आणि ती स्त्री रानात पळाली. तेथे तिची 1260 दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे. आणि स्वर्गात युद्ध झाले. मिकाईल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले, पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही. तो मोठा अजगर सैतान म्हटलेला, तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतास पृथ्वीवर टाकण्यात आले आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला. त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रगट झाले आहेत, कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्याच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे तो खाली टाकण्यात आला आहे. त्याने कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे त्याच्यावर विजय मिळवला आहे आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गानो आणि त्यामध्ये राहणाऱ्यानो आनंद करा, पृथ्वी आणि समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे, कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे हे तो जाणतो. आणि अजगराने बघितले की त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला, परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले, आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्ध काळ तिचे पोषण केले जाईल, आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. पण भूमीने स्त्रीला मदत केली आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला व जे तिच्या संतानातून उरलेले देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला, आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. प्रगटीकरण अध्याय 13. आणि मी बघितले की एक पशु समुद्रातून वर आला, त्यास 10 शिंगे आणि 7 डोकी होती. त्याच्या शिंगावर 10 मुकुट होते व त्याच्या डोक्यावर देवाचा अपमान करणारी नावे होती. आणि मी पाहिलेला पशु तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकारी दिला. त्या पशूच्या डोक्यापैकी त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले, पण त्याची ती जखम बरी झाली. आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशुमागे गेली आणि त्याने अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता. आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, या पशुसारखा कोण आहे, याच्याशी कोण लढू शकेल, आणि त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते, आणि त्यास हे करायला 42 महिने अधिकार दिला होता. त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्याविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले, आणि पवित्र जनाशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली, आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यावर आणि राष्ट्रावर अधिकार दिलेला होता. आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील. जर कोणाला कान असेल तर तो ऐको. जो कैदेत जायचा तो कैदेत जातो, जो तलवारीने जीवे मारील त्यास तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशीलता आणि विश्वास दिसून येतो. आणि मी बघितले की आणखीन एक पशु भूमीतून वर येत आहे, त्यास कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती आणि तो अजगरासारखा बोलत होता. तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्या समक्ष स्वतः चालवतो. ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो. तो मोठी चिन्हे करीतो. लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो. आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो. आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही तो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्या सांगतो. दुसऱ्या पशूला पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती, म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जीवे मारले जावे. आणि तो असे करतो की लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खून घ्यावी. आणि ती खून म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. त्याच्यापासून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये. येथे ज्ञानीपणच आहे. ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या 666 आहे. प्रगटीकरण अध्याय 14. नंतर मी बघितले, पहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता आणि ज्यांच्या कपाळावर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते असे 144,000 जण तेथे त्याच्याबरोबर होते. आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली, आणि जसे विनावादक आपल्या विना वाजवत आहेत अशी ती होती. ते राजासनासमोर आणि त्या 4 प्राणी व वडिलासमोर जणू एक नवे गीत गात होते. पृथ्वीवरून विकत घेतलेले जे 144,000 जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही. स्त्री संघाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कुठे कोकरा जातो तेथे त्यांचे अनुसरण करणारे ते आहेत. मानव जातीतून खंडणी भरून मुक्त केलेले हे देवाला व कोकऱ्याला प्रथम फळ असे आहेत. त्यांच्या मुखात काही असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहेत. यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा, कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे उत्पन्न केले त्यास नमन करा. मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली, कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे. आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करेल आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खून करून घेईल, तो सुद्धा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पेईल. आणि पवित्र दूतासमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नि आणि गंधक यापासून पिडला जाईल. त्यांच्या पिढेचा धूर युगानुग वर चढत राहतो. त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही. जे देवाची आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे. आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली, ती मला म्हणाली, हे लिही, आतापासून प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टापासून सुटून विसावा मिळावा, कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे जातात. तेव्हा मी बघितले आणि पहा, एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता. मग परमेश्वराच्या भवनातून आणखीन एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, विळा चालव आणि कापणी कर, कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे, कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग आणखीन एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला. त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. मग आणखीन एक देवदूत वेदीतून बाहेर आला. त्यास अग्नीवर अधिकार होता आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षविलीचे घड गोळा कर, कारण तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षविलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले. ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि 100 कोसांच्या परिसरात पसरले. प्रगटीकरण अध्याय 15. यानंतर मी स्वर्गात आणखीन एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले, ज्यांच्याजवळ 7 पिढ्या होत्या. असे 7 देवदूत मी पाहिले. त्या शेवटल्या पिढ्या होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता. मग मी बघितले की जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे, आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ देवाने दिलेली विणा घेऊन उभे होते. देवाचा दास मोशे याचे गीत व कोकरेचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वावर राज्य करतो. तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही, कारण तू एकच पवित्र आहेस. कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील, कारण तुझ्या नीतिमत्वाची कृत्य प्रगट झाली आहेत. नंतर मी बघितले आणि साक्षीच्या मंडपाचे परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले आणि त्या भवनातून 7 देवदूत बाहेर आले. त्यांच्याजवळ 7 पिढ्या होत्या. त्यांनी स्वच्छ शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. तेव्हा त्या 4 प्राण्यातील एकाने त्या 7 देवदूतांना जो युगानुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या 7 सोन्याच्या वाट्या दिल्या आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला त्याने परमपवित्र स्थान भरून गेले आणि त्या 7 देवदूतांच्या 7 पिढ्या पूर्ण होईपर्यंत कोणी आत जाऊ शकला नाही. प्रगटीकरण अध्याय 16. मी परमपवित्र स्थानातून एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 देवदूतांना म्हणाली, जा आणि देवाच्या रागाच्या या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकावर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले. नंतर दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जीव मरण पावले. तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यावर व पाण्याच्या झऱ्यावर ओतली आणि त्यांचे रक्त झाले. आणि माझ्या कानी आले की जलाशयांचा देवदूत म्हणाला, तू जो पवित्र आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास, कारण त्यांनी पवित्र जनांचे आणि संदेशाचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस, कारण ते याच लायकीचे आहेत. वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की हो, हे सर्वसमर्थ देवा परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकास अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पिढ्यावर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चाताप केला नाही. पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि त्या क्लेशात लोकांनी आपल्या जीवा चावल्या. त्याने आपल्या क्लेशामुळे आणि आपल्या फोडामुळे स्वर्गीय देवाची निंदा केली आणि आपल्या कृतीचा पश्चाताप केला नाही. सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले. आणि मी बघितले की त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्टाच्या मुखातून बेडकासारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले, कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत. ते सर्वसमर्थ देवाच्या त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातील राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत. पहा, मी चोरासारखा येतो जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे सांभाळतो, तो धन्य होय, नाहीतर तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील. आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले. सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून राजासनाकडून एक मोठा आवाज आला. तो म्हणाला, झाले. आणि विजांचे लखलखाट आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला. पृथ्वीवर लोक झाल्यापासून कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला. त्या महान नगरीचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा दाक्षिरसाचा प्याला द्यावा म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली. आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोटेच आढळले नाहीत. आणि एक मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या आणि त्या गारांच्या पिढेमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण त्यांची पीडा फार मोठी होती. प्रगटीकरण अध्याय 17. मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातील एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, ये, त्या अनेक जलावर जी बसली आहे त्या महावेशेचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजाने तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले. तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावाने भरलेला होता आणि त्या सात डोकी व 10 शिंगे होती. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून सोन्याचा व मौल्यवान रत्नाचा मोते यांचा साज घातला होता. तिच्या हातात अमंगळ गोष्टींनी व व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. आणि मी बघितले की ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती. आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो ज्याला 7 डोकी आणि 10 शिंगे आहेत त्या पशूचे रहस्य सांगतो. आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाध कुपातून येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्याची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील, कारण तो होता, नाही आणि येणार आहे. येथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती 7 डोकी ही ती स्त्री ज्यावर बसली आहे ते 7 डोंगर आहेत आणि 7 राजे आहेत. 5 पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही. आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ राहावे लागेल. आणि तो जो पशु होता आणि नाही तो 8वा राजा आहे. तो 7 झालेला आहे आणि नाशात जात आहे. आणि तू बघितलीस ती 10 शिंगे 10 राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही, पण त्यांना त्या पशुबरोबर एक घटका राजासारखा अधिकार मिळतो. ते एक मताचे आहेत. ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशुला देतात. ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रभाव बघत आहेस ज्यावरती वेशा बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. आणि तू बघितलीस ती 10 शिंगे आणि तो पशु त्या वेशेचा द्वेष करतील, तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील, कारण त्यांनी एक मनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशुला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे. आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजावर राज्य करणारी मोठी नगरी आहे. प्रगटीकरण अध्याय 18. यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरताना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, पडली ती महान बाबेल पडली आहे. ती भूतांना वस्ती झाली आहे. सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे, कारण तिच्या व्यभिचाराचे मध्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रीय प्याले आहेत आणि पृथ्वीच्या राजाने तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे. तिच्या शक्तिशाली संपत्तीने व ऐश्वरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत. मग मी स्वर्गातून आणखीन एक वाणी ऐकली. ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या, म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत, कारण तिची पापे आकाशापर्यंत पोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली. तिने तुम्हाला दिले तसे तिला परत द्या. तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा आणि तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता. तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐश्वरम दिला तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या, कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही. या कारणामुळे तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील. मरी, शोक आणि दुष्काळ ती अग्नीने पुरी जळून जाईल, कारण तिचा न्याय करणारा परमेश्वर देव सामर्थ्यशाली आहे आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले, जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील. ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील, हाय ही मोठी नगरी, ही पराक्रमी नगरी बाबेल, कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे. आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही. सोन्याचा, रुपयाचा, हिऱ्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तसेच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, लोखंडी व संगमरवरी पात्रे, दालचिनी व उठण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल, ऊद, द्राक्षरस तेल, सपीट आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व मनुष्याचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही. आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापडून गेली आहेत. सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत. ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत. आणि तिच्यामुळे सदन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पिढेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील आणि म्हणतील, हाय ही मोठी नगरी, ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिऱ्या मोत्यांचा साज घालीत असे, एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे. आणि सगळे तांडेल, गलबतावरचे सगळे लोक आणि खलाशी आणि जितके समुद्रावर पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर उभे राहिले आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला तेव्हा ते ओरडून म्हणाले, कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे. आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले, हाय ही महान नगरी, समुद्रावर ज्यांची गलबती होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सदन झालेत, कारण ही एका घटकेत उजाड झाली. हे स्वर्गा, अहो पवित्र जनानो, प्रेषितानो आणि संदेष्ट्यानो, तिच्यावरून आनंद करा, कारण देवाने तिला दंड देऊन तुम्हास न्याय दिला आहे. मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला, अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही. तुझ्यात वीणा वाजवणाऱ्यांचा आवाज, संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजवणाऱ्यांचा आवाज यापुढे कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर यापुढे कधी आढळणार नाही आणि तुझ्यात जात्याचा आवाज यापुढे कधी ऐकू येणार नाही आणि तुझ्यात दिव्यांचा उजेड यापुढे कधी दिसणार नाही. तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज यापुढे ऐकू येणार नाही, कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली आणि तिच्यात संदेष्ट्याचे, पवित्र जनांचे आणि पृथ्वीवर जे वधलेले त्या सर्वांचे रक्त सापडले. प्रगटीकरण अध्याय 19. या गोष्टीनंतर मी जणूक एक विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत, कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. कारण ज्या महावेशेने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व 4 जिवंत प्राणी पालते पडले. त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणाले, आमेन, हालेलुया. आणि राजासनाकडून एक वाणी आली. ती म्हणाली, तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहान मोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिनारे आपल्या देवाची स्तुती करा. आणि मी जणू एका विशाल समुदायाची वाणी ऐकली. ती वाणी महापुराच्या आणि मेघाच्या मोठ्या गडगडाटाच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलुया, कारण आमचा प्रभू सर्व सत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. या आपण आनंद करू, हर्ष करू आणि त्यास गौरव देऊ, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे. आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे आणि तिला नेसायला स्वच्छ शुभ्र चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. हे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांच्या नीतिमत्वाची कामे होत. आणि तो देवदूत मला म्हणाला, लिही, कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलवलेले धन्य होत. आणि तो मला म्हणाला, ही देवाची खरी वचने आहेत. आणि मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालता पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझ्या सोबतीचा आणि येशूचे साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर, कारण येशूविषयीचे साक्ष हा भविष्यवाणीचा आत्मा आहे. तेव्हा मी बघितले की स्वर्ग उघडला आणि पहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे. तो नीतीने न्याय करतो आणि युद्ध करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते, ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक रक्तात भिजवलेला झगा घातला होता आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे. आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यावर बसून शुभ्र स्वच्छ तलम तागाचे वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. आणि त्याने राष्ट्रावर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते. तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालविल. तो सर्वसमर्थ देवाच्या अतिकोपाचे द्राक्षकुंड तुडविल. त्याच्या जग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे. आणि मी बघितले की एक देवदूत सूर्यात उभा होता. तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा, म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल, घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल. आणि मी बघितले की तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशु व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या. मग त्या पशुला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून त्या पशुने शिक्का घेणाऱ्यास व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यास फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जीवन टाकण्यात आले. बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले. प्रगटीकरण अध्याय 2. एपेस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो आणि 7 सोन्यांच्या समयामधून चालतो त्याचे हे शब्द आहेत. तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले. मला माहीत आहे की तुझ्यात सहनशीलता आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. तरी तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे, तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चाताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चाताप केला नाहीस तर मी येईन आणि तुझी समयी तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. पण असे काही आहे जे तू करतोस. तू निकला इतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस. मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन. स्पूर्णा येथील मंडळीच्या दूताला ही लिही, जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत. जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला तो हे म्हणतो, मला तुमचे दुःख आणि गरिबी माहीत आहे, परंतु तुम्ही धनवान आहात. ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे. ते म्हणतात, आम्ही यहुदी आहोत, पण ते तसे नाहीत. ते सैतानाच्या सभास्थान आहेत. जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा, मी तुला सांगतो, सैतान तुम्हापैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगात टाकील आणि तुम्ही 10 दिवस छळ सहन कराल, पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट, जे अनंत जीवन आहे, ते देईन. पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी दुधारी तलवार आहे त्याचे हे शब्द आहेत. मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा, जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस. पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत, कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व व्यभिचार करणे हा अडथळा इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकवले त्या बलामाचे शिकवण ज्याने स्वीकारले आहे. असे लोक तुझ्याजवळ आहेत. त्याचप्रमाणे निकलाईतांची शिकवण आचरणारे सुद्धा काही जण तुमच्यामध्ये आहेत. म्हणून पश्चाताप करा, नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तलवारीने त्यांच्याशी लढेन. पवित्रात्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास मी गुप्त ठेवलेल्या स्वर्गीय भोजन म्हणजे मन्यातून काही देईन. मी त्यास पांढरा खडा देईन, त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल. थुओतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत, तो देवाचा पुत्र हे सांगत आहे, मला तुमची कामे, तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे. परंतु तुमच्या विरुद्ध माझे म्हणणे आहे, इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणवते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या दासांना अनैतिक व्यभिचाराचे पाप व मूर्तींना वाहिलेले अन्न खावयास बोलवते, तरी तुम्ही तिला कुशाल तसे करू देता. मी तिला पश्चाताप करण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चाताप करू इच्छित नाही. पहा, म्हणून मी तिला अंथरुणावर खिळून टाकीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचार करतात ते जर आपल्या कामाचा पश्चाताप करणार नाहीत तर मी त्यांना मोठ्या संकटात पाडीन. तर मी तिच्या अनुयारूपी मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळांना हे कळेल की जो मने आणि अंतकरणे पारखतो तो मी आहे. मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन. पण थुओतिरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरित नाहीत त्यांना मी सांगतो की ज्या सैतानाच्या खोल गोष्टी असे म्हणतात त्या गोष्टी ज्यांना माहीत नाही त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्यास बळकटपणे धरून राहा. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो त्यास मी राष्ट्रावर अधिकार देईन. आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवेल. जसा पित्याकडून मला अधिकार मिळाला तसा मी सुद्धा त्यास देईल. मी त्यास पहाटेचा तारा देईन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रगटीकरण अध्याय 20. आणि मी बघितले की एक देवदूत आकाशामधून खाली आला. त्याच्या हातात आगात कुपाची किल्ली व एक मोठी साखळी होती आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, 1000 वर्षासाठी त्यास बांधले आणि आगात कुपात टाकले आणि त्यामध्ये बंद करून वर शिक्का लावला, म्हणजे ते 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्यास पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते. तेव्हा मी राजासने बघितली व त्यावर जे कोणी बसले होते त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता त्यांचे आत्मे मला दिसले, ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. पण ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाकीचे मरण पावलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पुनरुत्थान होय. ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे तो धन्य आणि पवित्र आहे. अशावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. जेव्हा ती 1000 वर्ष संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या चारी कोपऱ्यातील गोग व मागोग या राष्ट्रांना लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल. त्याची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. ते पृथ्वीच्या विस्तारावर गेले आणि त्यांनी पवित्र जनांची छावणी व प्रिय नगरी वेढली. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना गिळून घेतले आणि त्यांना फसवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. तो पशु व तो खोटा संदेष्टा हे तेथेच असून ते रात्रंदिवस सदा सर्व काळ पीडा भोगतील. तेव्हा मी एक मोठे शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पळून गेले आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही. मग मी मूर्तांना लहान व मोठे यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले. तेव्हा पुस्तके उघडली गेली. नंतर आणखीन एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे पुस्तक होते आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टीवरून ज्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला, समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक यांनीही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि त्यांच्या कामाप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. प्रगटीकरण अध्याय 21. आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली, कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती पवित्र नगरी नवे एरुसलेम देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी सात चढवून सजवलेल्या वधूप्रमाणे दिसत होती आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा देवाचा मंडप मनुष्यात आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसेल आणि ह्यापुढे मरण राहणार नाही, दुःख आक्रोश किंवा क्लेशही होणार नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व काही नवीन करतो. आणि तो मला म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय आणि खरे आहेत. आणि तो मला म्हणाला, या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तानेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवेल. मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक आणि सगळे लबाड आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल, हे दुसरे मरण होय. मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पिढाने भरलेल्या सात वाट्या घेतल्या होत्या, त्यांच्यातल्या एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, इकडे ये, मी तुला वधू कोकऱ्याची नवरी दाखवतो. तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी एरुसलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरताना दाखवली. एरुसलेमेच्या ठाई देवाचे तेज होते आणि तिचे तेज अति मोलवान खड्यासारखे स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या एस्पे रत्नासारखे होते. तिला मोठा आणि उंच तट होता. त्यास 12 वेशी होत्या आणि वेशीपुढे 12 देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या 12 वंशजांची नावे होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी आणि पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. आणि नगरीच्या तटाला 12 पाये होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एका सोन्याचा बोरू होता. ती नगरी चौकोनी बांधलेली होती आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. आणि त्याने बोरूने माप घेतले, ते 750 कोस भरले. तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या. आणि त्याने तटाचे माप घेतले, ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे 144 हात भरले. तिच्या तटाचे बांधकाम एस्पे रत्नाचे होते आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे शुद्ध सोन्याची होती. आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजवले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सारदी, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्करराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीत आणि 12 पद्मरंग. आणि 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा पारदर्शक काचेसारखा होता. आणि मी तेथे भवन बघितले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभुदेव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती, कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे. राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे रात्र होणारच नाही. त्या राष्ट्राकडून वैभव आणि मान तिच्यात आणतील. तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही. पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल. प्रगटीकरण अध्याय 22. नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखवली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्याच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्याच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठावर 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहील. त्याचे दास त्याची सेवा करतील आणि ते त्याचे मुख पाहतील व त्याच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळवण्यासाठी अथवा सूर्याची गरज पडणार नाही, कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर देवदूत मला म्हणाला, हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. संदेष्टाच्या आत्म्याचा देव जो प्रभू आहे त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना कळवण्यासाठी आपला दूत पाठवला आहे. पहा मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेश वचनाचे जो पालन करतो तो धन्य आहे. ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तेव्हा या गोष्टी मला दाखवित असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालता पडलो. परंतु तो देवदूत मला म्हणाला, असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनाचे पालन करतात त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर. नंतर देवदूत मला म्हणाला, तू या संदेश वचनावर शिक्का मारून बंद करू नको. काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस, कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. जो मनुष्य अनितिमान आहे तो अनितिमान राहो, जो अमंगल आहे तो अमंगल राहो, जो नीतिमान आहे तो नैतिक आचरण करीत राहो, जो पवित्र आहे त्यास आणखी पवित्रपणाने चालून दे. पहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत. परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोना करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील. तुमच्या आपापल्या मंडळ्यासाठी या बाबतीत साक्ष देण्याकरता आपला देवदूत मी येशूने पाठवलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे. आत्मा आणि नवरी असे म्हणतात की ये, आणि जो कोणी हे ऐकतो तो असे म्हणो की ये, आणि जो ताहनेला आहे तो येवो. ज्या कोणाला पाहिजे तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो. या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो त्यास मी गंभीरपणे सावधान करतो. जर कोणी यामध्ये भर घालील तर या पुस्तकात लिहिलेली पीडा देव त्याच्यावर आणील. आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा, ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल. जो येशू या गोष्टीविषयी साक्षी देतो तो म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ए प्रभू येशू ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो. प्रगटीकरण अध्याय 3. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे व 7 तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत, मला तुमची कामे माहीत आहेत. तू जिवंत आहेस अशी तुझी कीर्ती आहे, पण तुम्ही मरण पावलेले आहात. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहेत ते सावरून धर, कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चाताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही तर मी चोरासारखा येईन, आणि मग मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही. तरी ज्याने आपली वस्त्रे मलिन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दिसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील, कारण ते लायक आहेत. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील. मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही, पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर त्याचे नाव स्वीकारेन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू. फिलदेफिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाचे किल्ले आहे, जे तो उघडतो ते कोणी बंद करू शकणार नाही, आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही. मला तुमची कामे माहीत आहेत. पहा, मी तुमच्या समोर द्वार उघडे करून ठेवले आहे, जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस. पहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत ते स्वतःला यहुदी समजतात, पण ते यहुदी नाही तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन, आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे. धीराने सण करण्याविषयी तुम्ही माझ्या आज्ञा पाळली आहे, म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल. मी लवकर येत आहे. जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा, यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये. जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन, आणि तो कधीही बाहेर जाणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे येरुसलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे, त्याचे हे शब्द आहेत, मला तुझी कामे माहीत आहेत. ती अशी की तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळवली आहे आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही. मी तुम्हा सल्ला देतो की अग्नी शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे, म्हणजे तू श्रीमंत होशील, आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावायला शुभ्र वस्त्रे विकत घे, आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे राहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चाताप करा. पहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तो सुद्धा माझ्याबरोबर भोजन करेल. ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रगटीकरण अध्याय 4. यानंतर मी पाहिले तो पहा स्वर्गात एक दरवाजा माझ्यासमोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज करण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला, इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवतो. त्या क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर राजासन होते. कोणी एक त्यावर बसला होता. त्यावर जो बसला होता तो यास्पे व सारदी या रत्नासारखा होता आणि राजासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले 24 वडील बसले होते. राजासनापासून विजा वाणी व मेघर्जना निघत होत्या. राजासनासमोर 7 दिवे जळत होते. ते देवाचे 7 आत्मे होते. तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती 4 जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता, दुसरा बैलासारखा होता, तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता. त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला 6 पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते, पवित्र 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 हा प्रभू देव सर्वसमर्थ, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. जो राजासनावर बसलेला आहे तो अनंत काळपर्यंत जिवंत राहणार आहे. त्याचे जेव्हा जेव्हा ते 4 जिवंत प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करीत होते तेव्हा तेव्हा ते 24 वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्या पुढे पालते पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, तू गौरव सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस. तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले. प्रगटीकरण अध्याय 5. मग मी जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूने लिहिले होते आणि ती गुंडाळी 7 शिक्के मारून बंद केली होती. आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे? परंतु स्वर्गात पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडवयास किंवा तिच्यात पाहवयास समर्थ नव्हता. ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले. परंतु वडिलापैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस. पहा, यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे 7 शिक्के उघडण्यास समर्थ आहे. राजासनाच्या आणि 4 जिवंत प्राण्यांच्या व त्या वडिलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला. तो वदलेल्यासारखा होता. त्या 7 शिंगे आणि 7 डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठवण्यात आलेले देवाचे 7 आत्मे होते. तो गेला आणि त्याने जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा 4 जिवंत प्राणी व 24 वडील जण कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ विणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत्या. आणि त्यांनी नवे गाणे गायले, तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वदण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रातून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत. तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनवले आणि त्यानंतर ते पृथ्वीवर राज्य करतील. मग मी पाहिले राजासन आणि 4 जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली. त्यांची संख्या आयुतांची आयुते व हजारो हजार होती. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, जो वदलेला कोकरा सामर्थ्य धन ज्ञान बल व सन्मान गौरव व उपकार स्तुती ही घेण्यास योग्य आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती सन्मान गौरव आणि सामर्थ्य युगानयुग पर्यंत असो. 4 जिवंत प्राणी म्हणाले, आमेन. मग वडील जनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले. प्रगटीकरण अध्याय 6. मग कोकऱ्याने 7 शिक्क्यापैकी 1 शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्यात 4 प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ए असे म्हणताना ऐकले. मी एक पांढरा घोडा पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळवण्यास निघाला. जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला तेव्हा दुसऱ्या जीवन प्राण्याला ए असे म्हणताना ऐकले. नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की लोकांनी एकमेकास वधावे त्यास मोठी तलवार देण्यात आली होती. जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले, तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते. मी चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी ऐकली. ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला 3 शेर जऊ, परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस. कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी ये म्हणताना ऐकली. नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला, त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदाकडून मनुष्यांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता. जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कोटपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जगा देण्यात आला. त्यास असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या. त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठे वाऱ्याने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळून गेली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून लपली आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्याच्यापुढे कोण टिकेल. प्रगटीकरण अध्याय 7. आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोणावर उभे राहिलेले पाहिले. त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर, समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूताकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, आमच्या देवाचे दास, यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशातील 144,000 शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशातील 12,000 शिक्का मारण्यात आला. रहुबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नप्थाली वंशापैकी 12,000, मनस्से वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इसखार वंशापैकी 12,000, जबुलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामिन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. यानंतर मी पाहिले तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. शुभ्र जगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्या सभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन. स्तुती, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुग आमच्या देवाच्या आहेत, आमेन. तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले, हे शुभ्र जगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत. मी त्यास म्हटले, प्रभू तुला माहीत आहे. आणि तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले जगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत, म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. ते आणखी भुकेले आणि आणखी तहानेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणती उष्णता बाधणार नाही, कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील. प्रगटीकरण अध्याय 8. जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती. नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात करणे देण्यात आले. दुसरा एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे दुपाटणे होते. राजासनोरसमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनास धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूतांच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनास देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने दुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या. विजा चमकल्या व भूमिकंप झाला. ज्या सात देवदूताजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास तयार झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसे तिसरा भाग जहाजांचा नाश झाला. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसरा भाग पाण्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडूदावना आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदावना झाला आणि त्या पाण्याने मनुष्यापैकी पुष्कळ माणसे मरण पावली कारण ते पाणी कडू झाले होते. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला. त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रींचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. आणि मी पाहिले तेव्हा एक गरुड आकाशाच्या मध्यभागी उडत होता आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. प्रगटीकरण अध्याय 9. मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्या ताऱ्याला अगाध कुपाची किल्ली दिली होती. त्याने अगाध कुप उघडला तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कुपातून निघून वर चढला आणि कुपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती. यांना असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका, परंतु ज्या मनुष्याच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा. त्या लोकांस जीवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त 5 महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती. त्या दिवसात माणसे मरण शोधतील परंतु ते त्यांना मिळणार नाही. ते मरणासाठी अति उत्सुक होतील परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल. टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यासारखे होते. त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्याच्या चेहऱ्यासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे होते. त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्तानासारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथाच्या आवाजासारखा होता. त्यांना विंचवासारखी शेपटे व नांगे आहेत आणि मनुष्यास 5 महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अगत कुपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे. त्याचे नाव इब्री भाषेत अब्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुलोन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला. पहा, यापुढे आणखी 2 अनर्थ येणार आहेत. मग 6व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीचे 4 कोपऱ्यांच्या शिंगामधून आलेली एक वाणी मी ऐकली. ज्या 6व्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे 4 दूत त्यांना मोकळे सोड. तेव्हा मनुष्यापैकी तिसरा भाग जीवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे 4 दूत तयार केले होते ते सोडण्यात आले. घोडदळांची संख्या 20 कोटी होती ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे, त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्त्राणी होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यासारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर अग्नी व गंधक या 3 पिढ्यांनी मनुष्याचा तिसरा हिस्सा जीवे मारला गेला कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोके आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पिढा देतात. त्या पिढामुळे जे जीवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हाताच्या कृत्याविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे भूतांची व ज्यास पाहता ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या रुपयाच्या पितळेच्या दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोना व्यभिचार व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही.